सावली अध्याय नववा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
असो दादांचे शेतावर काम करीती जे मजूर, लक्ष द्याया त्यांचे वर, दादा जाती प्रतिदिनी। गुरेही चरती शेतात त्यांनाही असती पाहत, परी डोळा सुकवूनी शिरत दुसऱ्यांच्या ती शेतात। जरी पकडूनी आणीती परत, तरी पुन्हा गुरे शिरत, सर्व शेते असती उकरीत, नासाडी करीती पिकांची। ऐसे कुणा एकाचे शेतात गुरे शिरुनी होती खात, तो मालक येई रागात, त्यांना मारावया धावतसे। दादा समजावनी सांगती, मी करीन नुकसान भरती, परी तो न ऐके विनंती, गुरे मारीन वदतसे। वादावरी वाद वाढत, कोणी न ऐके परस्परात, शेवटी जाई कोर्टात मालक त्या शेतांचा। म्हणे मी कोर्टाकडून नुकसान घेईन भरून, तुझा गर्व मी उतरवीन गणदेवी गावात। केस चालली कोर्टात बहुत दिन मासा पर्यंत, परी निकाल नव्हता येत, असंख्य येती अडचणी। जेव्हा जेव्हा भेटे दादांना, अपशब्द बोले तयांना, सदैव करी अवहेलना रस्त्यामध्ये तयांची। दादा बहुत कोपती, तरी उणा शब्द न बोलती, कारण कोर्टाची माहिती बहुत होती तयांना। ऐसे वर्ष गेले उलटून, परी निकाल न आला म्हणून, शेतकरी जाई संतापून दादांवरी अधिकच। जरी पाणी वाहे शेतातून, तरी त्याचे शेत गेले सुकून, जवळ येईल शेते मात्र जाण सुंदर पिकांनी नटली। त्याच्याच एकट्या शेतात किडी पडती अकस्मात, पिके करीती भस्मसात, कारण नकळे तयाला। प्रयत्न केले बहुत, परी एकटेच सुके शेत, दोष दैवाला देत हताश होऊनी बैसला। तेव्हा शेतकऱ्यास सांगे पत्नी, की जानकीच्या पाया वंदुनी, क्षमा मागावी चरणी, मार्ग निश्चित सापडेल। तेव्हा दादा घरात नसताना, तो जानकीचे धरून चरणा, करोनिया क्षमा याचना, रक्ष रक्ष म्हणतसे। जानकी सांगे त्यास, पतीचे पाय धरावेस, कोर्टातुनी काढावी केस, तेव्हाच सुखी होशील। पतीचा केलेला अपमान पतिव्रतान साहे जाण, म्हणून तुझला हे शासन आम्हीच केले असे। तिची विनंती ऐकून केस घेतली काढून, दादांची क्षमा मागून समेट केला झडकरी। पुन्हा जानकीस वंदून म्हणे, आता घ्यावे सांभाळून कृपादृष्टी वळवून शेतावरी माझिया। जानकी निघे भरभर जाई त्याचे शेतावर, पाणी वाहे पाटावर त्याच्या सवे चालतसे। करातून काढी पिंजर नी पाण्यात टाकी भरपूर, त्याच्या संपूर्ण शेतावर पाण्यात पिंजर पसरली। सर्व कीड गेली मरून, सुकली पाने गेली गळून, पुढे हिरवेपणाने डोलून शेती पिकली तयाची। जैसे आई मारीते मुलाला, कारण केवळ हट्ट केला, परी शांत होता तयाला, कुरवाळीते हृदयी धरी। तैसी अपराधाची दिली जाण शिक्षा स्वये त्यास करून, परी निष्पाप पाहुनी मन संरक्षिले त्या भक्ताला। एक कामगार होता नवीन, त्याने मासे आणिले मारून, वरी उत्तम केले भोजन, परी खवला अडकला घशात। बोटे घालून या घशात त्याने प्रयत्न केला बहुत, परी खवला न बाहेरी येत, गळ्या मध्येच अडकला। बंद झाले भोजन खाणे पिणे तोंडातून, निद्राही न ये म्हणून हैराण बहुत जाहला। दादांस कळता हकीकत म्हणे तुझ नेईन दवाखान्यात तुवा लवकर यावे वाड्यात उदयीक सकाळी सकाळीच आला कामगार परी जाण्यास होता उशीर त्यास बैसवुनी ओट्यावर दादा जाती गावात जानकी सहज आली बाहेर तो बैसला होता मजूर तिने विचारपूस केल्यावर कारण कळले येण्याचे जानकी मालूस असे सांगत चहा आणावा त्वरित परी तो खुणेने असे सांगत पिववत नाही म्हणून तेव्हा जानकी सांगे हसून काळजी न करावी म्हणून तोची मालू आली घेऊन चहा चांगला तयांपुढे मालकिणीची आज्ञा म्हणून चहा गेलासे पिऊन तोची त्याला आले कळून घशात काही नाहीसे तो स्वतःच गेला चक्रावून कैसा चहा गेलो पिऊन खवला गेला निघून साफ झाला गळा की त्याचे डोळे आले भरून कृतज्ञतेने धरिले चरण तोची दादा आले बाहेरून म्हणती चलावे आता झडकरी तेव्हा तो सांगे आनंदून आता न उरले कारण माऊलीची कृपा म्हणून मुक्त झालो असे मी एकदा कुसुम मालू कलावती सहज बैसल्या ओट्यावरती गप्पावरुनी गप्पा निघती नद्यांविषयी त्यांच्यात गंगा सिंधू गोदावरी नर्मदा तापी कावेरी श्रेष्ठ कोण आहे तरी कृष्णा यमुना की चंद्रभागा कोणाचा उगम कोठुनी वाहती कोणत्या प्रदेशातुनी पवित्र कोणत्या कारणांनी झाल्या असती सर्व त्या गंगा आली स्वर्गातुनी श्री शंकराचे जटे मधुनी भगीरथाचे प्रयत्नांनी पावन करायला भूमीला म्हणून श्रेष्ठ गंगा नदी ती कैलासावरुनी येई भूवरती जीवास देई सद्गती स्नाने पावन करोनिया वेगे येई हिमालयातून प्रचंड आवाज करी गर्जुन थंड स्फटिका परी जीवन धोधो वाहे वेगाने ऋषिकेश आहे श्रेष्ठ ठिकाण काशी देई पुण्य जोडून देवऋषीचे पवित्र जीवन गंगा आहे भूमंडळी परी आपल्या नाही दैवात नुसते दर्शन तिचे पवित्र मग स्नाने व्हावे पुनित हे तो अशक्य या जीवनी ऐसे चालता संभाषण तो आई आली मागून सर्व ऐकून बोले हसून चला गंगा दाखवते तुम्हाला मुली जाती आनंदून टाळ्या वाजविती नाचून म्हणे कधी जायचे आपण प्रवासाला आई गे आई म्हणे प्रवास कसला अग इथेच आणते गंगेला तुम्हास मिळेल पहावयाला बसल्या बसल्या येथेच उभी राहिली डोळे मिटून ध्यान धरी गंगेला स्मरून पाण्याचा प्रवाह समोरून धोधो वाहताना दिसला प्रचंड गर्जनेचे करीती श्रवण वाटे प्रवाह येई उंचावरून शुभ्र पांढरे दिसे जीवन अंगणा मधून वाहताना हळूहळू आले ओट्यापर्यंत मुली हात घालिती पाण्यात अंगावरी ते शिंपडीत हर हर गंगे म्हणूनिया तीर्थ घालिता मुखात तो थंडगार ऐसे वाटत थंडी भरे शरीरात हात पाण्यात घालताना मुली जाती आनंदोन म्हणे गंगेचे झाले दर्शन आईच्या पाया वंदुन पूजन करीती गंगेचे तेव्हा आई मुलींना सांगत गंगा आली दारात तिज स्थान देऊ घरात देवाजवळ आपुल्या तैसी देव खोलीत शिरली देवाजवळ उभी राहिली बाहेरील गंगा गुप्त झाली तैशा मुली येती घरात देवाऱ्या खालील जागेत बोट दाखवूनी सांगत तिज स्थान दिले भूमीत कान लावनी ऐकावे स्थानावर लाविता कान तो आवाज येई भूमीतून खळखळाट नदीचा ऐकून प्रवाह वाटे वाहतसे जो जो येई घरात कान स्थानावर लावित गंगेचा प्रवाह ऐकत आश्चर्य पावे मनोमनी भगीरथाने आणिली स्वर्गातून, त्या गंगेस आणिले ओढून, वाहविलीस अंगणातून, केवळ दर्शना कारणे पूर्वी आणिलीस पिशाच्चे उद्धराया, आता केवळ दर्शन द्यावया, धन्य धन्य तुझी ही किमया, अपुरो वाटे आम्हाला। एकदा जानकी उठे लवकर, परी अंधार होता बाहेर, तरीही घरात करी वावर सकाळच्या प्रहरी, चहासे ठेवावया आधण, चुलीजवळ जाई आपण, जवळ बोळा पडला जाणून, सहज उचलला तियेने, वाटे रात्री केले चुलीस, ते पोतेरे पडले बाजूस, उचलोनी सावकाश बाजूस की करावे, बोळा समजूनी उचलला, तोची डंख झाला हाताला, सर्पबोटाला चावला आणि सत्वर पळाला तेथून, हाक मारिली पतीस, सांगती सर्प डसला बोटास, धावत येती पहावयास, तो रक्त दिसे बोटाला, ऐकून उठले सर्वजण, मनी गेले घाबरून, वाटे डॉक्टरास बोलावून, आणावे की सत्वरी, तेव्हा जानकी सांगे सर्वांस, बोलावू नये डॉक्टरास, मीन घेई औषधास, तीर्थ मात्र द्यावे मजला, दिवसभर राहिली झोपून, काही न घे तीर्था वाचून, विष ठेविले थोपवून, बोटावरीच आपुल्या, जेथे होते चावले ते बोट काळे निळे झाले, तेथून नाही विष हलले, अंतापर्यंत जानकीच्या, कर्णिक मंडळी बिलिमोऱ्याहून, छबुताई येती कल्याणहून, सर्व जाती मिळून गणदेवीस दादांकडे, बहुत दिवसांनी येती म्हणोनी आग्रह करीती, सावकाश जावे म्हणती राहोनिया गणदेवीस, जानकीचा लाभेल सहवास, आनंदात जातील दिवस, म्हणती आमच्या ह्या डोळ्यास देवी दर्शन घडेल का, परीन आम्ही केले पुण्य, मग कोठून घडेल दर्शन, केवळ तुझेच स्मरण करून राहू संसारी, जानकी पाही हासून, परीन बोले वचन, सर्व गेले झोपून मधल्या खोलीत देवांच्या, जैसी रात्र गेली उलटून, छबुताईची निद्रा गेली उडून, वाटे कोणी फिरे जवळून, कानोसा घेती शांतपणे, वाटे कोणी आहे फिरत, कपाटही असे उघडीत, बांगड्यांचा आवाजही येत इकडे तिकडे फिरताना, तै कर्णिक बाईस हलवून, हळूच पाहिले जागवून, म्हणे खोलीत फिरते कोण, पहावे स्वतः नयनांनी, तेव्हा त्या हळूच कुजबुजती, मला केव्हाची आहे जागृती, मीही सर्व पाहते एकांती, हालचालही सर्व, तेव्हा दोघींनाही दिसले, झोपाळ्यावर कोणी गेले, वरी सुंदर गालीचे हंतरले, सुंदर सजविला तो फुलांनी, कोणी देवता आली दिसून, झोपाळ्यावर बैसली येऊन, झोके देती उभ्या राहून, दोघी जणी तिजला, मुकुट होता शिरावरती, कंकण करात लखलखती, सुवर्ण बुट्टे शालूवरती, तेज दिसले अलौकिक, डोळे किलकिले करून, दोघी पाहती बिलगून, परी मनात जाती भिऊन, उशी बदलून झोपल्या, दुसरे दिनी उठती लवकर, चहाही घेती सत्वर, जानकीस सांगती प्रकार, रात्रीचा सर्व घडलेला, तेव्हा जानकी सांगे हासून, राहिलात काय झोपून, जागृत मजला करून, कान उठविले मला तुम्ही, जगदंबा होती प्रत्यक्षात, जरी पाया तिचे वंदित, सार्थक जन्माचे होत, परी दुर्दैवे मुकलात, दोघी हळहळती मनात, परी भीतीने केला घात, संधी आणूनी देती संत, परी कर्म आडवे येतसे, काही दिवस राहून दोघी जाती गणदेवी हुन, परी सद्भाग्याचा तो क्षण जीवनात ना त्या विसरती, अधिक मास आला म्हणून जानकीने केला पण, नैवेद्य देवास वाढीन कमळाचीये पानावरी, बब्बड असती घरात ती त्यांना असे सांगत, पाने आणून या द्यावीत, व्रताचिये कारणे बब्बड्राव होते नास्तिक बहुत करीती तर्कवितर्क ईश्वरी सत्तेचा नवता धाक त्यांच्या मनात कधीही ईश्वर म्हणूनी कोणी नाही मग सत्ता त्याची कैसी येई मनोनिर्मित भ्रम होई सर्व भक्तांना म्हणतसे भक्ती म्हणजे मनोविकृती दुबळेपणाची अंतिम शक्ती टेंभा ज्ञानाचा मिरविती इतरा मूर्ख समजूनी ऐसी जरी होती प्रवृत्ती तरी जानकीसे मात्र ऐकती जे जे कार्य सांगेल ती आनंदाने करीती ते कमळाच्या पानांसाठी तळ्यावर जाती सायकलवरती पाने तोडूनिया घेती रुमालात बांधूनिया गाठोडे घेतले बांधून सायकली सते अडकवून चढून बैसता आपण रुमाल सुटला पानांचा पाने उडाली सर्वत्र ती गोळा करून एकत्र पुनश्च बांधिली रुमालात स्वार झाले झडकरी जरा पुढे नाही जात तोची रुमाल सुटे परत पाने उडती सर्वत्र पूर्वीपेक्षा अधिक पुन्हा गोळा केली हातात गच्च बांधली रुमालात सायकली सही बांधत गाठोडे ते दोरीने जरा पुढे गेले चालून तो तैसेचे आले घडून पुन्हा पुन्हा उचलोन पाने गोळा केली त्यांनी ऐसे पाच वेळा आले घडून शेवटी गेले कंटाळून सहज उद्गारले वचन काय देवीची इच्छा असे तेव्हा विनंती केली मनातून आता पानेन द्यावी निसटून सरळ येथुनी जाऊन जानकीचे पायास वंदिन मजला आले की कळून मनुष्याचे हे कळसूत्रीपण अकर्त्याचे हे कर्तेपण चालविता कोणी वेगळाची माझी तीव्र इच्छा असून काही न चाले शहाणपण मज दुसऱ्या कोणी अडवून ठेविले असे इच्छेने ऐसी विनंती करता जाण ते सरळ येती दुचाकीवरून जानकीचे पाया वंदून सर्व सांगती हकीकत तेव्हा जानकी सांगे हसून तुम्हा आले ना कळून केवळ तिचीच इच्छा म्हणून जीव मात्र चालती अरे तिच्या या सत्तेविण हलत नाही पवन पान तरी मिमी काही करून अहंकार करू नका बब्बडराव गेले समजून जानकीचे भक्त झाले तेथून दृढ श्रद्धा पायी ठेवून सुभक्त जाहले तिचे ते त्यावरून भक्तजन जानकीचे कळेल श्रेष्ठपण शिवशक्ती एकवटून प्रकटली होती भारती
इति श्री जानकी महिमा कथनम नाम नवमोऽध्यायः श्री जगज्जननी जगदम्बा एकविरा मातार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।